अध्याय 14वा श्लोक क्रमांक 26। मांचयो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते स्वगुणान समति चैतान ब्रह्म भूयाय कल्पते। तरी व्यभिचार रहित चित्ते भक्ति योगे माते सेवी तो गुणाते जाळू शके। तरी कोणनी कैसी भक्ति अव्यभिचारा काय व्यक्ति हे आघवीची निवृत्ती होवावी लागे। तरी पार्था परियेसा मी तव एथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्न किची की तो। का द्रवपणाची नीर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आण नाही वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळाधिक अगा हिम जे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे नीच पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी। घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता कांकण सोनेची ते न उकळिता पटू तंतूची असे स्पष्टू का न विरविता घटू मृत्तिका जेवी। म्हणून विश्वपण जावे मगतई माते घियावे तैसा नवे आघवे सकट चिनी ऐसे नी माते जाणिजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे। येथ भेद काही देखिजे तरी ती व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते आपणा सकट माते जाणावे गा।
वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। समर्थांनी जे या ग्रंथामध्ये दासबोध ग्रंथामध्ये मुख्य ब्रह्माचा मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलिला असे असं जे सांगितलेलं आहे ग्रंथारंभ लक्षण समासामध्ये त्याच्यामध्ये मुख्य देवाचा निश्चय समर्थांनी काय सांगितला ते आपण पाहतो आहोत। समर्थांनी प्रतिमा देव अवतार देव अंतरात्मा देव आणि निर्विकारी असे चार देव सांगितले। या चार देवांमध्ये जे अवतार होऊन गेले त्या अवतारांच्याच प्रतिमा करण्याची प्रथा निर्माण झाली असं सांगितलं आणि त्या प्रतिमांना देव या भावाने पूजायला सुरुवात झाली। आणि प्रतिमा पूजा हा बहुतेक लोकांचा दंडक आहे असं सांगितलं. फार मोठ्या समाजाला प्रतिमा पूजा करायला आवडते. प्रतिमा पूजेनी समाधान होतं. या प्रतिमा ज्यांच्या आहेत त्या देवांचे जे होऊन गेलेले अवतार आहेत त्या अवतारांचं चरित्र ऐकणं हा देखील कित्येकांना छंद असतो. परमार्थमध्ये आपल्या देशात जो परमार्थ सांगितला जातो त्यामध्ये भागवत कथा ही अतिशय लोकप्रिय आहे. देवांची चरित्र ऐकायला लोकांना आवडतं. याचं कारण आदर्शाविषयी ऐकावं असं नेहमीच वाटत राहतं. त्याच्यातून जो ऐकणारा असतो तो काही ना काहीतरी स्वीकारत असतो. त्यांची चरित्र ऐकणं, विशिष्ट वेळेला त्यांनी कसे निर्णय घेतले ते पाहणं, ते कसे भक्तिमान होते अवतार देखील अथवा ज्ञानी होते आणि त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे निर्णय घेतले ते देखील आदर्श म्हणून समोर ठेवणं हे बहुतेकांना आवडतं. तसंच राम कृष्ण आदी अवतारांचा, दत्तात्रेय आदी अवतारांचा जप करणं, त्यांचं ध्यान करणं, ध्यानामध्ये चिंतनामध्ये त्यांना समोर ठेवणं हे कित्येकांना आवडतं. त्यांची पूजा करायला आवडते. अशा प्रकारे प्रतिमा देव, अवतार देव, त्याच्या पाठोपाठ अजून एक देव समर्थांनी सांगितला, तो म्हणजे अंतरात्मा. एक देव आहे विठेवरी हो उभा विठ्ठल, डोळे भरूनी पाहिला आज माझ्या मनी आनंद झाला असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्या मनामध्ये आनंद झाला तो एक आहेच ना. तो जरी देव असला तरी त्या देवाची पूजा करणारा कोणीतरी आहे, भक्त. त्याच्या मनाला आनंद होतो, त्याचं चित्त समाधान पावतं, शांत होतं, निर्मळ व्हायला सुरुवात होते. त्याच्या अंतःकरण वृत्ती निर्मळ होतात, शुद्ध होतात, त्याची अहंता कमी होते. पायावर डोकं ठेवून ठेवून देवाच्या अहंता कमी होणं ही मूळ कल्पना आहे, ती कमी व्हायला सुरुवात होते. अशा तऱ्हेने जो पूजा करणारा आहे तो पूजा करणारा मी भक्त आहे या भावनेमध्ये येतो. अवतारांचं ध्यान करणारा अथवा ध्यान करणारा मी द्रष्टा आहे या भावनेमध्ये येतो, मी साक्षी आहे या भावनेमध्ये येतो. त्याला आपल्याला ज्ञान झालं असं वाटायला लागतं. तो सोहम म्हणायला लागतो, तो परमात्माच मी आहे असं चिंतन करायला लागतो. तो आपल्या स्वतःला ज्ञानात्मा समजायला लागतो. हे सगळं अंतरात्म्याच्या बाबत होतं. अंतरात्मा म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण यांनी युक्त असणारा तो आपल्या स्वतःला द्रष्टा, भोक्ता, साक्षी, ज्ञानी, भक्त असं समजायला सुरुवात करतो आणि तो समाधान पावतो आपल्या स्वतःच्या ठिकाणी. त्याला मिळणारं जे समाधान आहे ते समाधान देखील कधी कधी तर्कानी मिळतं, कधी कधी विचारांनी मिळतं, कधी कधी त्याला आनंद होतो, कधी कधी तो केवळ आपण आहोत अशा भावनेमध्ये येऊन पोचतो. याला पतंजली महामुनींनी सवितर्क संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. तो तर्काने आनंद मिळवतो. राम राम असं म्हणत असताना तो असा तर्क लढवतो की दशरथाचा मुलगा राम हा परमात्मा होता असं तो तर्क लढवतो. तर परमात्म्याचे गुण कोणते आहेत हेही तो तर्काने जाणतो. तो वस्तुतः अजन्मा, अविकारी, शाश्वत स्वरूपाचा, जाणीव स्वरूपाचा, आनंद स्वरूपाचा, शांत स्वरूपाचा, अशा रीतीने नाम घेता घेता त्या नामातून एका तर्काच्या योगाने तो रामाची शांती, रामाचं समाधान, रामाचा आनंद प्राप्त करायला सुरुवात करतो. याला स्वितर्क म्हणजे तर्कामुळे प्राप्त होणारी संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. हे सगळं अंतरात्म्याला प्राप्त होतं. पुढे पुढे त्याला असा तर्क लढवायला लागत नाही. नेहमीच विशिष्ट तर्कानी ते समाधान मिळवायला लागल्यानंतर तो तर्क एखाद्या गणिताचा सारखा त्याच्या ठिकाणी पक्का बसतो, पक्का होतो. आणि थोडा विचार केल्याबरोबर नामस्मरणानी तो ते समाधान प्राप्त करायला लागतो. तेव्हा त्याला सविचार संप्रज्ञात समाधी असं म्हटलं जातं. या सवितर्क आणि सविचार संप्रज्ञात समाधीचं वैशिष्ट्य शांतीला प्राप्त होणं किंवा आनंदाला प्राप्त होणं हे आहे. त्याला समाधान मिळतं किंवा त्याला आनंद मिळतो तो शांतीला प्राप्त होतो. एक वेळ अशी येते की तर्क आणि विचार फारसा न लढवता तो इतका वृत्तीवर आरूढ होतो विचार आणि तर्क की त्याला इतकं जोडायची गरज भासत नाही. राम दशरथाचा मुलगा, दशरथ विष्णूंनी त्याला सांगितलं की तुझ्या पोटी परमात्मा जन्माला येणार आहे, त्याचं नाम घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, इतका तर्क लढवायला लागत नाही. तो स्वतः आनंद स्वरूप आहे, तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे, असा तर्क न लढवताच आणि विचारही न करता त्याला नामातून आनंद प्राप्त होतो. तेव्हा आनंद घेणारा जो तो असतो तो आपण आनंद रूप आहोत असं अनुभवायला सुरुवात करतो. हे सगळं अंतरात्म्याच्या ठिकाणी होतं. त्याचं मन आनंद रूप होऊन जातं. तेव्हा त्याला सानंद संप्रज्ञात समाधी असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे आनंदाचा प्रत्यय येत असताना हे नामस्मरणाच्या अंगाने सांगतं, हे ध्यानाच्या वेळेत देखील होतं. आनंदाचा असा प्रत्यय घेत असताना आपण आनंद स्वरूप आहोत, आनंद आणि आनंद अनुभवणारा एक मी आनंद रूप, या प्रत्ययातला आनंद देखील सहज स्थितीमध्ये जातो. आपण स्वतः असणं हेच आनंद रूप आहे, हेच शांती स्वरूप आहे असं त्याला समजायला लागतं. आणि तो सात्मिक संप्रज्ञात समाधी इथपर्यंत येऊन पोहोचतो. म्हणजे आता मी आणि आनंद हे वेगळे नाही, तर आपलं अस्तित्व हेच आनंद स्वरूप आहे, हेच शांती स्वरूप आहे, हेच समाधानाचं स्थळ आहे. वेगळा आनंद त्याला आठवायला लागत नाही. अशा वेळेला तो केवळ अहम स्फुरणाने शिल्लक राहतो, केवळ शुद्ध मी शिल्लक राहतो, अस्मी भाव शिल्लक राहतो, आपण आहोत हा भाव शिल्लक राहतो. आणि हा केवळ आपण असण्याचा भाव हाच याच्यामध्येच समाधान अंतर्भूत असतं. आणि इथपर्यंतचा जो अनुभव आहे तो अनुभव उघड उघड, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, इथपर्यंतचा अनुभव उघड उघड शांत होत चाललेल्या मनालाच येतो. या अनुभवाला प्राप्त होणारा जो असतो तो मी हा अनुभव प्राप्त करतो आहे या भावनेमध्ये येतो. त्या ठिकाणी मनच असतं, त्या ठिकाणी तर्क अतिशय सूक्ष्म झालेला असतो, तो जवळपास नाही असं वाटत असतं, तरी देखील तो असतो. एकाच एक परिवर्तित होत एका विशिष्ट क्रमाने केवळ आपण आहोत असा भाव शिल्लक राहतो. शांत स्वरूप, आनंद स्वरूप, व्यापक स्वरूप. आणि हा मी अतिशय सुखमय आहे. द्रष्टा किंवा साक्षी हा द्रष्टृत्वाच्या भूमिकेच्या पुढं अशा प्रकारे केवळ आपलं अस्तित्व अनुभवायला सुरुवात करतो. साक्षी आपलं अस्तित्व अनुभवायला सुरुवात करतो. या समाधीला देखील शास्त्रकार अलीकडची समाधी समजतात. हे सगळे अनुभव अंतरात्म्याच्या ठिकाणी आहेत, जो तिसरा देव असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढं मी आहे ध्यानामध्ये देखील केवळ आपण आहोत अशा भूमिकेमध्ये साधक असतो. त्याच्यातला मी आहे याच्यातला मी देखील निघून जातो आणि केवळ अस्ती भावानी जर आणि ज्या वेळेला साधक राहतो त्यावेळेला तो अतिशय निश्चल होऊन जातो. आनंद अनुभवणारा किंवा अस्तित्व अनुभवणारा म्हणून देखील किंचित शिल्लक असणारं चैतन्य वेगळेपणाने भासणारं मनाच्या अंगाने चित्ताच्या अंगाने तेही निघून जातं. त्याला समर्थ असं म्हणतात की एकते निर्मळ निश्चळ कदापि नव्हे ती चंचळ. मग विचाराचा सूक्ष्मात सूक्ष्म तरंग देखील उठतच नाही. अशा वेळेला आपण केवळ आहोत हा भाव देखील जातो, तो केवळ अस्तित्व मात्र आहेपणाने शिल्लक राहतो. अनन्य भावे केवळ वस्तूच ते, केवळ वस्तुरूपानी केवळ अस्तित्वाच्या योगाने आहोत असा प्रत्यय त्याला येतो. ही महत् भाग्याने प्राप्त होणारी गोष्ट आहे. आणि हा जो निर्विकारी तो खरा देव असं समर्थांचं म्हणणं. आधीचे जे देव आहेत ते देवच. प्रतिमा अवतार, प्रतिमा आणि अवतार यांची पूजा करणारा किंवा प्रतिमा आणि अवतार यांचं ध्यान करणारा अंतरात्मा, तो जेव्हा आपण निर्विकारी आणि आहोत असं अनुभवतो तेव्हा तो मुख्य देवाशी खऱ्या अर्थाने समरस होऊन जातो. आपण थांबूया. एक 5 मिनिटं तुम्ही थोडस चिंतन करा अथवा ध्यानाला बसा. सर अशा प्रकारे जो निश्चळ निर्मळ आणि अनन्य भावे वस्तू रूप होऊन जातो अशा वेळेला तो निर्विकारी अशा मुख्य देवाला प्राप्त होतो असं समर्थ म्हणतात. प्रतिमा पूजा अवतार पूजा प्रतिमा ध्यान अवतार ध्यान याच्यापेक्षा अंतरात्मा हा अधिक सूक्ष्म हा जो अंतरात्मा आहे हा अंतरात्मा म्हणजे मन जाणावं बुद्धी जाणावी तर्क जाणावा आपण म्हणतो ना माझा अंतरात्मा असं सांगतो आहे याचा अर्थ माझ्या मनातून असा निर्णय येतो आहे माझ्या बुद्धीतून निर्णय येतो आहे माझ्या स्फूर्तीमधून असा निर्णय येतो आहे आणि प्रतिमा देव अवतार देव आणि त्या प्रतिमा देव आणि अवतार देव यांना भजणारा अंतरात्मा देव या तिघांनाही काही प्रमाणात चळणच आहे उदाहरणार्थ खूप चांगलं ध्यान झालं आणि अंतरात्मा संतुष्ट झाला तो नंतर काही काळांनी कुठल्या तरी विकारात देखील सापडतो अंतरात्म्याला चळण आहे पण केवळ अनन्य भावानी वस्तुरूप होऊन राहणं या स्थितीला चळण नाही असं असल्यामुळं त्याला समर्थांनी मुख्य देव असं म्हटलं आणि ते म्हणतात की अरे जो चंचलाशी ध्याईल तो सहजची चळेल जो निश्चळाशी भजेल तो निश्चळची प्रकृती सारखे चालावे तरी अंतरी शाश्वत ओळखावे प्रकृतीसारखंच वर्तन प्रत्येकाला करावं लागतं आपल्या स्वतःच्या प्रकृतीला ओलांडणं फार कठीण स्वभाव दुरतिक्रम असं म्हटलेलं आहे आपण जे ग्रह करून घेतो आपले जे विचार असतात त्याच्यापेक्षा दुसऱ्याचे विचार निराळे असतात दुसऱ्याचा ग्रह निराळा असतो ते विचार आणि ते ग्रह काही केले आपण स्वीकारू शकत नाही कारण आपण आपल्या प्रकृतीला ओलांडणं फार कठीण प्रत्येकाला जात म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रकृतीप्रमाणेच चालते पण प्रकृतीच्या मर्यादा जर तिने लक्षात घेतल्या आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आलेली आहे पण त्याच्यापेक्षा सत्य वेगळं असू शकतं असं जर त्याला समजलं तो समजून घेईल आपल्या बुद्धीला एखादी गोष्ट जशी वाटते तशी असायला सत्य बांधून नाहीये सत्य वेगळं असू शकतं असं ज्याला समजलं तो प्रकृतीला ओलांडण्याच्या मागे लागतो आत असणारं शाश्वत तत्व ओळखण्यासाठी म्हणून प्रकृतीला बाजूला सारणं हा श्रेष्ठ उपाय राहतो आत असणारं शाश्वत समर्थ म्हणतात ओळखावं सत्य होऊन वर्तावे लोकांचे हाच विषय समर्थांनी पुढं दासबोधाच्या 11व्या दशकात 9व्या समासामध्ये अजून स्पष्ट करून सांगितलेलं आहे समर्थ असं म्हणतात की कर्म कोणालाही सुटलेली नाहीत आता जे सांगितलं ते तुम्हाला सगळ्यांना तुम्ही तुमच्या तर्कबुद्धीने समजून घेतलं तरी देखील त्याच्यामध्येही एक गोष्ट राहिलीच समर्थांच्या त्या सांगण्याच्या ठिकाणी ती समर्थ इथं सांगतायत या सगळ्यामध्ये अडचण कुठे येते तर अडचण कर्म करताना येते कर्म तर प्रत्येकाला करावं लागतं हा मुख्य देव ओळखताना देखील ही अडचण समाविष्ट आहे म्हणून समर्थांनी ते सांगितलेलं आहे आधी कर्माचा प्रसंग कर्म हे करावंच लागतं कर्माचा प्रसंग हा कोणालाही चुकलेला नाही अगदी जेवण झोपण विश्रांती घेणं ही देखील कर्मच आहेत. तिथपासून ती आपण करत असलेली सगळी कर्म कर्म करताना आपण आपल्या इंद्रियांमधून आणि प्रकृतीमधूनच करणार. मनबुद्धीमधूनच आपण कर्म करणार. आपल्या इंद्रियांमधूनच कर्म निष्पन्न होणार. समर्थ म्हणतात की कर्म केले पाहिजे सांग. ते जे कर्म आहे ते कर्म पारमार्थिक परिभाषेत जर बोलायचं झालं तर कर्म हे करावंच लागतं. पण त्या कर्मांचे अनेक दोष चिकटल्यामुळं आपण नित्य निर्विकारी सच्चिदानंद निर्मळ आत्मा ही गोष्ट नेहमीच चुकतो कर्म करावी लागल्यामुळं. कारण कर्म करावी लागतात तेव्हा आपण मनाच्या नादी लागलेले असतो. आपण बुद्धी सांगते तसं कर्म करतो. इंद्रियांच्या ठिकाणी संबंधित विषय निर्माण होतात आणि आपल्या मूळ स्थितीपासून कर्मामुळेच केवळ आपण भरकटतो पण त्याला इलाज नाहीये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म होणारच. आता ही कर्म कशा बेताने करावीत की जेणेकरून कर्तव्य देखील होईल उत्तम रीतीने होईल कर्मातली रुखरुख शिल्लक राहणार नाही आणि त्याच वेळेला आपण निर्गुण निराकार सच्चिदानंद हा बोध देखील कायम राहील. एवढा एकच मार्ग शिल्लक राहतो कारण कर्म हे करावंच लागेल. अशा वेळेला प्राप्त कर्तव्य कर्म परमात्म्याचं स्मरण करत अलिप्त भावानी ममता टाकून करणं हा एक मार्ग शिल्लक राहतो आणि तेवढा एकमेव मार्गच बोधा करता म्हणून आणि उत्तम कर्म केलेची पाहिजे सांग या करता आहे. आपलं कर्म यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटत त्यालाच फलाशा म्हटलेला आहे. ते अयशस्वी व्हावं असं आपल्याला वाटत नाही आणि व्यावहारिक कारणाकरता सांसारिक प्रापंचिक कारणाकरता ते यशस्वी व्हावं असं वाटेल देखील. अशा वेळेला आपलं आत्मचिंतन बाजूला राहण्याची शक्यता असते. पटतंय का तुम्हाला हे सगळं? हे कर्म करणारा जो आहे तो कर्म करणारा स्वतःच्या निर्णयातून कर्म करत असतो. त्याचे प्रयत्न कमी अधिक उंचीचे असतात. तसंच कर्म इतरही व्यक्ती करत असतात. त्यांचे प्रयत्न त्यांच्या पद्धतीने असतात. असं असल्यामुळे प्रत्येकाला मिळणारं यश हे ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे मिळतं. दुसऱ्याला याच्यापेक्षा अधिक यश मिळायची शक्यता असते. विशेष करून एकाच गोष्टीसाठी जेव्हा 10 जण प्रयत्न करतात तेव्हा कोणाला तरी अपयश येणारच. कोणाचं तरी कर्म अपूर्ण राहणार. समर्थ असं म्हणतात आधी कर्माचा प्रसंग कर्म केलीची पाहिजे सांग. आपल्या हातात एवढंच राहतं की आपण आत्मस्थित राहून आत्मभावामध्ये राहून आपली कर्तव्य कर्म करतोय ना प्रेमाने फलाशा टाकून किंवा खूप फलाशेचं चिंतन न करता. फळ हे येतच असतं. मग ते कर्म कदाचित पूर्ण होईल कदाचित अपूर्ण राहील. कदाचित तुमच्याकडूनच ते नीट होणार नाही असंही होऊ शकेल तुमच्या देह मन बुद्धीच्या मर्यादेमुळं. त्यामुळं त्याच्यात व्यंग हे राहतच राहण्याची शक्यता असते. समर्थ असं म्हणतात कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. मोठा अडथळा निर्माण होतो आपल्याला. हा अडथळा देखील आंतरिक अंतरात्म्याचाच असतो. आपल्याला असमाधान ग्रासून राहतं अपयश ग्रासून राहतं. यश प्रत्येकाला हवं आहे. समर्थ म्हणतात म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडिले. काही कर्म चांगली घडतात तुम्हाला हवी तशी घडतात. जेथे जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. जिथं जिथं कर्म करताना प्रत्यवाय घडतो असं लक्षात येतं की नीट नाही झालं अपयश आलं, आपल्याला जे कर्मात कर्मामध्ये फळ हेतूच नसेल तर कर्मच करणार नाही, म्हणून काही एक फळ हेतू सांसारिक प्रापंचिक माणसाचा असणारच, त्याच्याही बुडाशी आत्मभाव पाहिजे, तो राखून काही एका थोड्या मर्यादेमध्ये त्याला फळ हेतू ठेवावा लागतो, पण मर्यादा लक्षात घेऊन जेव्हा प्रत्यवाय घडतो तेव्हा ही हरीची इच्छा असं समजावं. प्रोव्हाइडेड सर्व रीतीने तुम्ही उत्तम प्रयत्न केलेले आहेत मग आधीच नाही, आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडिले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. अंतरात्मा पूर्णपणाने कर्म आणि कर्मफळ याच्यामध्ये गुंतलेला असताना जिथं जिथं प्रत्यवाय घडतो कर्म करण्याचं वर्म तो चुकतो विसरतो, किंवा कर्म अयशस्वी होतं, कर्म यशस्वी झाल्यावर देखील खर तर तिथं हरिस्मरण करावे. तरी तो हरी आहे कैसा, हरिस्मरण करावं पण समजून करावं असं ते म्हणतात. समर्थांचं नेहमी समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले याच्यावर विश्वास आहे. नुसतं हरी हरी करावं असं ते म्हणत नाहीत, नुसतं राम राम म्हणावं असं ते म्हणत नाहीत. तरी तो हरी आहे कैसा विचार पाहावा आभासा, संध्येपूर्वी जगदीशा चोवीसा नामी स्मरावे. तो हरी कसा आहे याचा विचार पाहावा. संध्या करत असताना जसं जगदीश त्याचं स्मरण करतो 24 नावांनी, चोवीस नामी तो सहस्र नामी, केशवायन महा, नारायणायन महा, माधवायन महा, गोविंदायन महा, ऋषिकेशायन महा, पद्मनाभायन महा इत्यादी. संध्याची जी 24 नाम आहेत ती ज्याची आहेत त्याचीच सहस्र नाम आहेत असं ओळखावं. 24 नामी तो सहस्र नामी, सहस्र नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा. हा हरिस्मरण करताना तो हरी कसा आहे ते अंतर्यामी विवेकाने ओळखावं आणि हरिस्मरण करावं असं समर्थ म्हणतात. नुसतं हरिस्मरण करावं असं ते म्हणत नाहीत. एका व्यक्तीला 24 नावं दिलेली आहेत, ज्याला 24 नावं दिलेली आहेत त्याला सहस्र नामं दिलेली आहेत, ज्याला सहस्र नामं दिलेली आहेत त्यालाच कोणतंही नाम चालेल, अथवा तो अनामी आहे. जरा अंतर्यामी पाहावं आपलं जे नाव आहे. प्रत्येकाला एकच नाव नसतं, कोणाला एका नावानी हात मारतात त्याचा अपभ्रंश करून सतीश सत्या अशा प्रकारे हात मारली जाते, त्याला घरात वेगळंच बोललं जातं, वेगळ्या नावाने हात मारली जाते, ऑफिसमध्ये किंवा शाळेत आडनावाने हात मारली जाते, तरी व्यक्ती एकच असते हे ओळखावं. तसं 24 नामं ज्याची आहेत किंवा सहस्र नामं ज्याची आहेत त्याला कोणतंच नाम नाही हे ओळखावं, आणि ते ओळखत असताना आपण देखील अनामी आहोत असं ओळखावं. त्याला जशी त्याचं जसं रूप आहे, त्याचे जसे वेगवेगळे अवतार आहेत, तसा आपला देखील घरात असलेला अवतार, ऑफिस मध्ये वगैरे असणारा अवतार, मित्रमंडळींमध्ये वगैरे असणारा अवतार, गप्पा टप्पा, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे आपले चेहरे, मुखवटे, अवतार आपले, हेही कसे वेगवेगळेच हेही जरा ओळखावं. तो आत अनामी जो आहे तो अरूप देखील आहे, तो जसा आहे तसेच आपण आहोत असं अंतर्यामी ओळखावं. आणि असं एकदा ओळखलं आपण आपल्या अंतर्यामी, आपणही तसेच अनामी आहोत, तसेच अरूप आहोत असं लक्षात येईल. आणि तोही अनामी आणि अरूप आहे हे लक्षात घेऊन हरिस्मरण करावं, तर आत्मभाव राखला जाईल. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे, म्हणून मी कर्म आरंभिले काही एक सांग घडिले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे, तरी तो हरी आहे कैसा विचार पहावा आभासा, संध्येपूर्वी जगदीशा चोवीसा नामी स्मरावे, चोवीस नामी तो सहस्र नामी, सहस्र नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा. असं म्हणून अंतर्यामी विवेक करायला समर्थ सांगतात. कर्म करत असताना जिथं प्रत्यवाय घडतो तिथं हरिस्मरण करावं. हरिस्मरण करताना पुढे गेलो, हरिस्मरण करताना मिटवतो मग मगाशी सुनील दादांनी हालचाल केली मला वाटलं एकदा. हरिस्मरण करताना हरी अनामी हे ओळखावं, तसं अंतर्यामी आपण देखील अनामी अरूप हे ओळखावं आणि हरिस्मरण करावं. म्हणजे जो अंतर्यामी असणारा अंतर्देव आहे तो देव कर्म करताना, नामस्मरण करताना आपल्या स्वतःला आत अनामी अरूप असं ओळखेल. हाच विषय कसा समर्थांनी पुढे विकसित केलाय आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विहारी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. प्रभु स्वामीजी स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.